नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सुदारणा आधारीत आनी लोकप्रधान असो विकसीत भारत अर्थसंकल्प सादर केला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प गोंयच्या पर्यटनाच्या नदरेन फायदेशीर आसा अशें ट्रॅव्हल आनी ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखीचा हांणी म्हटला. समतोल उदरगत आनी विकसीत भारताची नदर साध्य करपाचो हेतू आशिल्लो आनी आत्मविश्वास आशिल्लो हो अर्थसंकल्प अशें गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष यतीन काकोडकर हांणी म्हटला. आनी कोंकण मराठी परिषदेच्या विसाव्या शेकोटी साहित्य संमेलनाचो आयज समारोप जालो. पुराय खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सुदारणा आधारीत आनी लोकप्रधान असो विकसीत भारत अर्थसंकल्प सादर केला. भांडवल खर्चान वाढ, नाल्ल आनी काजू उत्पादनांक अर्थीक मजत, वखदां उद्देगा खातीर खाशेली तजवीज, हाका लागून शेतकारांची येणावळ वाडटली आनी संवसारीक अर्थवेवस्थेचे दिखेन चालू आशिल्ली भारताची प्रगती नेटान जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. केंद्रीय अर्थसंकल्प मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत मंत्री तशेंच सत्ताधारी आमदारांनी येवकार दिलो. मुखेलमंत्र्यासयत हेर मंत्री तशेंच आमदारांनी आपापल्या वाठारांत स्क्रीनिंगचेर अर्थसंकल्पीय भाशण आयकले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सादर केल्ल्या 2026-2027 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पांत भलायकी आनी बायो फार्मा उत्पादनांक रणनिती प्राधान्य दिला. 1000 मान्यताय प्राप्त क्लिनिकल ट्रायल स्थळांची स्थापणूक आनी बायो फार्मा शक्तीची घोषणा हाचे खातीर 10,000 कोटी निधी क्लिनिकल चाचण्यांक चालना दिवपाक आनी बायोलॉजिकल आनी बायो सिमिलरच्या घरगुती उत्पादनांक पर्यावरण यंत्रणा तयार करपाक मदत करतली. आयुष मंत्रालयाक वाडिल्ल्या निधीक लागून मुळाव्या साधन सुविधांचो विस्तार करपाक, दर्जो आनी संशोधन आनी विकासांत सुदारणा करपाक देशान आनी संवसारीक पावड्यार मदत जातली. आयुर्वेदीक उत्पादनाची निर्यात करचो निर्णय संबंधीत उत्पादनांक लागपी पिकावळीक उर्बा दिवपी थारतली आनी अशा उत्पादनांक लागपी वखदी शेती करपाक मदत करतली अशें एसोचॅमचे गोंय राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ सागर साळगांवकर हांणी म्हटला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 खातीर हांव परबी दिता. समतोल उदरगत आनी विकसीत भारताची नदर साध्य करपाचो हेतू आशिल्लो आनी आत्मविश्वास आशिल्लो हो अर्थसंकल्प अशें गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष यतीन काकोडकर हांणी म्हटला. वेगवेगळ्या वाठारांत विविध तरेची आंखणी करून देश कसो वेगान उदरगत करतलो आनी देशाची इकॉनॉमी फुडें वतली हाचेर एक आंखणी केल्लो हो अर्थसंकल्प आसा अशी प्रतिक्रिया एसोचॅमचे अध्यक्ष मंगिरीश पैरायकर हांणी उक्तायल्या.
नमस्कार, हांव मंगिरीश पैरायकर. आज ह्या बजेटान विविध क्षेत्रांत सगळ्यांक तांणी एक घटाय दिल्ली आसा. देखीक आरोग्य, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री आनी युवा शक्तीचेर भर दिवन तांणी ही एक मोठी मोख आंखिल्ली आसा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प गोंयच्या पर्यटनाच्या नदरेन फायदेशीर आसा. एअरलाईन, वॉटरवेज, रेल्वे जोडणी घटमूट करप, तशेंच कॅन्सरा सारख्या दुयेंसाची वखदांचे मोल उणें करप, आयुर्वेद उपचार पद्दतीन आनीक प्रसार करप हातूंतल्यान गोंयांत वेलनेस ट्युरिझमाक, तशेंच मेडिकल ट्युरिझम हब फुडार आसा, तशेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटेलिटी फॉर कॅटरींग स्थापन करप पर्यटन मळाक बरो वाव आसा अशें ट्रॅव्हल अँड ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखीचा हांणी म्हळा.
Budget 2026 has seen the continued emphasis on infrastructure development with specific emphasis on airline connectivity, waterway connectivity and rail connectivity. This bodes very well for tourism. In addition, I think there have been some incentives given for seaplane manufacturing which should help a tourism state like Goa. Most which are of interest is the continued emphasis on development of medical tourism hubs. I think 5 medical tourism hubs are going to be identified.
बायोफार्मा इन्कम टॅक्स एक्ट सिम्प्लिफिकेशन, सेमी कंडक्टर मिशन हाचो अभ्यास करून तयार केल्लो हो परिपूर्ण आनी देशाच्या उदरगतीचो बेस बरो आराखडो अशें चार्टर अकाउंटंट जयराम खोलकर हांणी केंद्रीय अर्थसंकल्पाचेर प्रतिक्रिया दितना म्हटला.
you, this is one of the finest budget that has been presented in recent time, which focuses a lot on growth and development. As I see the figures before me, there is an allocation of 10,000 crores for biopharma, 10,000 crore for SME fund, 40,000 crore for semiconductor vision. There is a capex of almost 1.20 lakh crore against the earlier 11.2 lakh crore. As far as the Income Tax Act is concerned, the Income Tax Act 2025 has been rolled, is likely to be rolled out on 1st of April 2025.
या खबर तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. कोंकण मराठी परिषदेच्या 20व्या शेकोटी साहित्य संमेलनाचं आज समारोप झालं. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे 2 दिवस केरी फोंडा हांगसल्ल्या श्री विजयादुर्गा संस्थान सभागरान हे संमेलन सुरू आशिल्ले. आज सकाळी या संमेलनात AI आणि समाज स्वास्थ्य या विषयाचे प्राध्यापक रामराव वाघ यांच्या यजमानकेखाला युवा सुजन संवाद झाला. प्राध्यापक डॉ गीता वेल्लेकर, डॉ मधुसूदन जोशी, भक्ती महाजन, प्राप्ती गावकर, स्नेहा उपाध्य, श्रेया टेंगसे आणि संगीता नाईक हांनी हातून वाटो घेतलो. उपरांत पुस्तकातील नायिका बोलतात तेव्हा या संकल्पनेखाला लेखिका मनस्वी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाला परिसंवाद झाला. त्याच्यानंतर निमंत्रिकांचे कविसंमेलन आणि समारोप अशा कार्यावळी झाल्यो. शिरोडा निवृत्त माध्यमिक शिक्षक संघटनेन हालीच वेगवेगळ्या शाळांतल्या शिक्षकां खातीर सूत्रसंचालन विषयाचेर कार्यशाळा घडोवन हाडली. गोयची नामनेची सूत्रसंचालिका संगीता अभयंकर हिणे कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेन वट्ट 18 माध्यमिक शिक्षक हाजीर आशिल्ले. दिवो पेटोवन कार्यशाळेची सुरवात झाली. उपरांत संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ प्रभुदेसाय हांणी येवकार दिलो. या वेळार श्रीमती एस कमलाबाई हायस्कूलचे प्राचार्य विकास पाटील, संस्थेचे सचिव प्रकाश नायक, वरिष्ठ शिक्षक नरसिंह पाटील, महेश परांजपे, मेघश्याम नायक, प्रल्हाद जोशी, संतोष नायक, छाया प्रभुदेसाय आणि शशिकांत फडके हाजीर आशिल्ले. सहभागी झाल्या सगळ्या शिक्षकांक मानेस्तांनी प्रमाणपत्रां दिली. विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती, स्मृती, सहनशक्ती, मनाची एकाग्रताय आणि आत्मविश्वास वाढोवपा खातीर तांकां भुरगेपणांतल्यान प्राणायम आणि सूर्यनमस्कार शिकोवप गरजेचे आसा अशें योगगुरू श्री जयंत प्रभुदेसाय हांणी शिरोडा हांगा उलयतना सांगले. रसप्तमी उत्सव निमतान साधून श्री शिवनाथ संस्थान हांणी ही कार्यावळ आयोजीत केल्ली. या वेळार शिवनाथ संस्थानाचे मुखेली सुजय प्रभुदेसाय, देवळाचे ज्येष्ठ पुजारी श्री रमेश फडके, वरिष्ठ योग प्रशिक्षक जयंत प्रभुदेसाय, दयानंद नायक आणि फोंडा तालुक्याच्या वेगवेगळ्या वाठारातल्यान सुवाळ्यान वाटो घेवपी योग साधक पंगडाचे प्रतिनिधी हाजीर आशिल्ले. तांणी दिवो पेटोवन सुवाळ्याचे उक्तावण केले. प्रभुदेसाय यांच्या मार्गदर्शनाखाला योग साधकांनी ओंकार साधना आणि हेर प्राणायाम केले. संसारीक बोरीकर संमेलनाचो 17वो वर्धापन दीस आयतारा 8 फेब्रुवारी सांजे 4 वरांचेर नवदुर्गा मंदीर मंडप देवूळवाडो बोरी हांगा मनयतले. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हण डॉ अजय वैद्य आणि मुखेल सोयरे म्हण बिग फूटचे संस्थापक महेंद्र जसेलिनो अरोजो आल्वारीस हाजीर रावतले. बोरी डेव्हलॉपमेंट ट्रस्टान चालीक लायिल्ली वेगवेगळी उदरगत कामां ह्या सुवाळ्यान सादर करतले. 2010 वर्सा सावन संसारीक बोरीकर संमेलन म्हळ्यारूच बोरी डेव्हलॉपमेंट ट्रस्ट वेगवेगळ्या मळावेल्या नामनेच्या बोरीकरांच्या उगडासांक बोरी पुरस्कार दितात. अनुच्या पुरस्कारांची घोषणा अशी आसा. लक्ष्मीदास बोरकर यादिस्तीक पत्रकारिता पुरस्कार, धर्मानंद कामत वरिष्ठ पत्रकार हांकां फावो जाला. कवी बाकीबाब बोरकर यादिस्तीक पुरस्कार, अरुण साकरदंडे वरिष्ठ कवी आणि लेखक हांकां फावो जाला. बोरी धन्वंतरी भूषण पुरस्कार कुंकळी वरिष्ठ दोतर आणि समाजसेवक डॉ प्रकाश खुराडे हांकां फावो जाला. सौ रुक्मिणीबाई बोरकर स्मारक समाजसेवा पुरस्कार श्री अनूप प्रियोळकर अध्यक्ष लोकविश्वास गोय हांकां फावो जाला. अपरंत ज्ञानमणी पुरस्कार शरद मटकर भारतीय शास्त्रीय संगीत गुरु हांकां फावो जाला. खेळ. रुद्रेश्वर युवक संघान गोवा क्रिकेट संघटनेच्या पालवान घेतिल्ल्या चलियांच्या क्रिकेट सर्तीन ऑक्सफर्ड पंगड जैतिवंत थारला. निमण्या फेरयेन तांणी HMC ऑरियर्साचेर 6 विकेट राखून मात केली. हो खेळ काल शेनवारा धारबांदोडा पंचायत मैदानाचेर झालो. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजेन चडांचड तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 20.4 डिग्री सेल्सियस नोंद केला, जाल्यार मुरगांवात चडांचड 32 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 20.2 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सुदारणा आधारित आणि लोकप्रधान असो विकसित भारत अर्थसंकल्प सादर केला असं मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हटलां. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प गोंयच्या पर्यटनाच्या नदरेन फायदेशीर आसा अशें ट्रॅव्हल अँड ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुकिजा हांणी म्हळा. समतोल उदरगत आनी विकसीत भारताची नदर साध्य करपाचो हेतू आशिल्लो आनी आत्मविश्वास आशिल्लो हो अर्थसंकल्प अशें गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष यतीन काकोडकर हांणी म्हटला. आनी कोंकण मराठी परिषदेच्या 20व्या शेकुटी साहित्य संमेलनाचो आयज समारोप जालो. आनी इतल्यानो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.